कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी यतीन कार्यकर आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
कॉलेजमधून पास आउट झाल्यावर आय वॉज लुकिंग फॉर दोज अपॉर्च्युनिटी. बेसिकली आधी एक इंडियन मेजर क्राफ्ट अक्वाकल्चर जे असतं ना, जिकडे बंगाली मासे म्हणतात, फ्रेश वॉटर फिश, रोहू, कातला, मृगल, त्याचं ब्रीडिंग आणि रेअरिंग करायचं असं विचार होतो. पण त्याची खूप जास्त इन्व्हेस्टमेंट होती, 3-4 crore वगैरे होते. हा, म्हणजे चान्सेस नव्हता. आय वॉज लुकिंग आउट फॉर ऑप्शन इन द सेम फील्ड. आणि तिकडे ऍडव्हर्टाइजमेंट बघितली, अक्वेरियम फिश ब्रीडिंग अँड रेअरिंग कोर्स, ते कटिंग सापडलं. तर मी त्या सरांना जाऊन भेटलो, ते म्हणाले की हो आहेत आणखीन 2 स्टुडंट्स आहेत, मी 3 स्टुडंट्स करता पण मी करेन हा कोर्स, मी आता करतोय. 7 दिवसांचा कोर्स होता. तर त्यांनी आम्हाला सगळं शिकवलं, ब्रीडिंग कसं करतात, फक्त मासेच नाही तर प्लांट्स, मग अक्वेरियम सेटअप कसा करावा, बारीक बारीक गोष्टी. आणि त्यांच्या घरात स्वतःच्या त्यांच्या गॅलरीत एक अक्वेरियम होता जो त्यांनी 4 वर्ष साफ केला नव्हता, पण अप्रतिम स्पॉटलेस होता तो. कुठले कुठले मासे सोडले होते, काय काय सोडले, त्यांच्या घरी आम्ही गेलो होतो पार्ल्याला. सांगायचा मुद्दा काय की त्या कोर्सला जो टीचर होता, त्यांच्या हाताखाली टीचर होता आणि आम्ही 3 स्टुडंट असं मिळून आम्ही एकत्र आलो आणि हा फिशचा बिझनेस सुरू केला. आता आम्ही दोघेच जण त्याच्यात.
ओके, सो तुम्ही म्हणालात की फिश फार्मिंग करताना तुमच्या पार्टनरने तुम्हाला इन्सिस्ट केलं की तू इंडस्ट्रीमध्ये जा आणि ऍक्टिंग साठी ट्राय कर. सो पुढे काय झालं?
आय स्टार्टेड डुईंग ऍड्स, लॉट ऑफ ऍड्स. माझी पहिली मला ऍड मिळण्या अगोदर मी 187 ऑडिशन्स दिल्या होत्या. त्याच्यानंतर तेव्हा मला पहिली ऍड मिळाली, स्प्राईटची ऍड होती. तर तेव्हा जो फेमस स्टुडिओ महालक्ष्मीचा जो आहे, तिथे बरेच छोटे छोटे गाळे आहेत आणि त्याच्यात बरेच वेगळे वेगळे प्रोडक्शन हाऊसेस आहेत. आणि तेव्हा त्या लोकांकडेच स्वतःचा एक इनहाऊस माणूस त्यांनी हा ठेवलेला असायचा, जो फोटोज रिसीव्ह करायचा आणि ते कॅटेगराईज करून ठेवायचा. आणि मला ते त्याच्यात ऑपॉर्च्युनिटी अशी दिसली की आय कुड हेल्प देम. आणि सगळी पडतील ती कामं तिकडे करायला सुरुवात केली. दे पीपल स्टार्टेड लुकिंग, हा येतो आपलाही आम्ही. एक ऍड करत होतो आम्ही फेअरनेस क्रीमची. सिक्वेन्स असा होता की ती मुलगी जी एकदम फेअरनेस क्रीम वगैरे लावून कोरी कोरी छान छान झाली आहे वगैरे, आणि ती अशी चालत चालली आहे मार्केटमधून, आणि कॅफेत एक माणूस बसलाय जो तिच्याकडे बघून फक्त एक स्माईल देतो, त्याला मी रिएक्शन देतो फक्त. तुम्ही माझा शॉट लावला, क्लोजअप लावला होता, त्यांनी स्माईल करायची आणि पुन्हा पेपर वाचायला लागायचा. तर मी आपलं एवढं केलं, नाही नाही येतील 20 frames, हे चक्क बोलला तो. आय फेल्ट प्राऊड ऑफ माय सेल्फ बिकॉज ही कॅन कम्युनिकेट विथ मी इन टर्म्स ऑफ फ्रेम्स, कारण मी त्याच्या एडिटिंगला जाऊन बसायचो. 20 frame काय रे, पुरे 1 second कमी नाही आहे. तर मग ते ऑटोमॅटिकली झालं, खटकन ती रिएक्शन छोटी झाली माझी. हा त्यांच्यात कॉन्फिडन्स वाढल्यामुळे मला भरपूर ऍड मिळाले, कारण ऍक्टिंग तर होतीच, त्यात मला UTVची ऍड मिळाली, कॅप्टन कुक आटाची.
हो, मला आठवली ती ऍड. सो कॅप्टन कुक आटाची ऍड केल्यानंतर पुढे काय झालं?
मला असं वाटलं लेट्स गो अँड मीट अप विथ देवेन यार, बहुत दिन हो गए, देवेन से नाही मिले. म्हणून आय वेंट टू UTV ऑफिस आणि काय करतो आता, म्हटलं काही नाही, एक काम कर ना, आमच्या इथे पुढे गेलास ना वरळी नाक्यावर लेफ्ट मार, तुला पत्ता देतो, तिकडे आमचं TV सेक्शन चालू होत आहे, गो ट्राय युअर लक देअर. बाईकला किक मारली, तिथे गेलो तर ती असिस्टंट होती त्याची ना मुनम्रता, तिला भेट म्हणून सांगितलं. तर म्हटलं बरं ठीक आहे, असं बघितलं. ती गेली 20 मिनिटांनी आली आणि कागद घेऊन आली. तर एवढा मोठा पानभर डायलॉग होता, म्हटलं कॅरेक्टर सांग. म्हणजे असं साहेब वय त्याच साधारण 55 ते 60 आहे
आणि you were very young then 28 years old.
तर मी गेलो गॅलरीत उभा राहिलो, त्यांचे वाचलं 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 10 वेळा वाचलं, इम्प्रोवाइज केले, स्वतः डायलॉग सगळे टाकले. म्हटलं कुछ देख ना किसी का, तो जॅकेट वॅकेट कुछ तो दिला दे यार. तर तिने एक शर्ट आणि जॅकेट मला मिळवून दिलं. आणि मी पासिंग मध्ये ना बेसिनचा आरसा होता, तिकडे मी असं आपली नजर जाते ना वजरती, तसे गेली अशी. आणि मी बघितलं होतं, म्हटलं नाही काहीतरी चुकतंय थांब, असं झालं ऍक्च्युली माझं. आणि मी तसाच वळलो आणि जे ऑफिसवाले बसले जे होते मागे टायपिंग विपिंग करत होते, डायरेक्ट त्या मुलीकडे गेलो. म्हटलं मला तुझं ते चूक झाली तर खोडायला व्हाइटनर लावतात ना, तो दे ना. आणि तिचे समोरच मी असं लावलं असं इथे. आणि मग म्हटलं हा आता जरा हा साठीच्या जवळ आलाय. आणि मग मी स्क्रीन टेस्ट दिली. स्क्रीन टेस्ट दिल्यानंतर बरेच दिवस काही नाही जवळलो, 3-1 महिने काही उत्तर नाही त्यांच्याकडे. मला वाटलं गेल. त्याच्यानंतर अचानक एक दिवशी 3 महिन्यांनी फोन आला की असं आहे, तुम्ही सिलेक्ट झालेले आहात, पण आम्ही प्री पायलट म्हणूया याला, असं काहीतरी आम्ही करतोय, जे आम्ही पुण्याला जाऊन शूट करणार आहोत, आम्ही याचे पैसे नाही देणार आहोत 2 दिवसाचे, जर तुम्ही सिलेक्ट झाला तर तुम्हाला पैसे मिळतील. म्हटलं चल लेट्स टेक अ गॅम्बल यार, उसमें क्या है. आणि 2 दिवसांनी दादर TT खोदादाद सर्कल मध्ये सगळ्यांना बोलवलं होतं. सुमुखी पेंडसे आली, सुनील शेंडे आले, सुकन्या कुलकर्णी आली, असे सगळे एक 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 मराठी यायला लागले. आणि त्याच्यानंतर आम्ही पुण्याला गेलो, शूट झालं. तेव्हा एक ऍक्च्युली वेगळी मुलगी होती, मंदिरा बेदी नव्हती. ते झाल्यानंतर परत आलो, परत आल्यावर सगळे बाकीचे ओके झाले, फक्त शांती बदलली. मंदिराला आणलं तर फर्स्ट डे ऑफ द शूट, माय फर्स्ट शॉट, आदि पोचा हु इज द फादर मदर ग्रँड फादर एव्हरीथिंग ऑफ शांती कम्स टू मी. यतन, सी नॉर्मली सबका वाइड शॉट लॉन्ग शॉट होता है फ्रॉम हेड टू टो. युअर लॉन्ग शॉट इज स्टिल हियर ओनली,
कमरेपर्यंत.
आणि क्लोज शॉट ज्याला म्हणतात तो डोक्यापासून हनवटी पर्यंत असतो इतरांकरता, तो माझ्याकरता फक्त माझे डोळे. आणि त्यांनी मला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली होती, हाताचा वापर करायचा नाही.
ओ,
डोळ्यांनी तुला काय बोलायचं असेल ते बोल.
आणि दॅट्स हाऊ आय स्टार्टेड गेटिंग स्केअर्ड ऑफ हिज आईज. बजाते रहो.